टाइटल आरोग्यदायी एआई, मूल लेखक व अभिवाचन संदीप कामत, सैंडिएगो कैलिफोर्निया। हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या ऑक्टोबर 2025 दिवाळी अंकात समाविष्ट आहे।
तरुण वयातच आपल्याला कॅन्सर झाल्याचं धक्कादायक निदान ऐकल्यानंतर कॅलिफोर्नियामधल्या कॅरोलिना मिलोन अत्यंत गोंधळून गेल्या। साहजिकच मनात हजारो प्रश्नांचं कावर उठलं। सुन्न झालेल्या अवस्थेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडून हे निदान ऐकल्यानंतर सेकंड ओपिनियनसाठी लगेचच दुसरीकडे धाव घेतली। आणि आजकाल अमेरिकेत जसं नेहमी होतं तसंच झालं। दोन तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचारांबद्दलचे पर्याय परस्पर विरोधी निघाले। आता आधीच्या प्रचंड गोंधळाबरोबर भीतीसुद्धा वाढली। अमेरिकेमध्ये शक्यतो डॉक्टर्स पेशंट पुढे पर्याय ठेवून त्याचे बरे वाईट परिणाम सांगतात, पण निर्णय मात्र संपूर्णपणे पेशंटचा असावा लागतो। कॅरोलिना मिलोन यांचा आता पुरता गोंधळ उडाला। आता आपल्याला नक्की काय करायचं आहे हे काहीही कळण्याच्या अवस्थेत नसताना त्या सहज ChatGPT AI वळल्या आणि त्यात त्यांनी प्रश्नावर प्रश्न टाकायला सुरुवात केली। आणि आश्चर्य म्हणजे ChatGPT एखादा घरचा पर्सनल डॉक्टर असावा असे त्यांना त्यांचे पर्याय अनेक उदाहरणे देऊन अगदी विस्तृतपणे स्पष्ट केले। त्यांचे किचकट बायोप्सी रिपोर्ट अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि त्यांना खूप दिलासाही दिला। शिवाय त्यांच्या वैद्यकीय टीमला विचारण्यासाठी योग्य ते प्रश्नही तयार करून दिले। या संपूर्ण प्रवासात AI त्यांचा लगेचच एक साथीदार बनला। ही सगळी कहाणी ChatGPT मागची जी कंपनी आहे OpenAI त्यांच्या ऑगस्टमधल्या कार्यक्रमात जगासमोर आली। या कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांनी कॅरोलिना आणि त्यांचे पती यांची स्टेजवर प्रकट मुलाखत प्रकाशित केली आणि ती पाहून आणि ऐकून अनेकांनी सोशल मीडियावर स्वतःचेही असेच अनुभव शेअर केले। या उदाहरणांमुळे AI कसे रुग्णांना स्वतःला शिक्षित व्हायला आणि स्वतःच्या काळजीसाठी त्यांचा हक्क मांडायला मदत करू शकते हे दिसून आलं। पण यानिमित्ताने AI अजूनही पुढे कशी मदत करू शकतं याचंही कुतूहल वाढलं। AIची व्याप्ती सर्व क्षेत्रात येते आहे, पण ते आल्यापासून एकाच वर्षात आरोग्यसेवेच्या जगात खरंच क्रांती घडवत आहे। विशेषतः AIमुळे येणाऱ्या आरोग्य सुधारणांसाठी तरी या तंत्रज्ञानाचा आपण डोळसपणे स्वीकार करायला हवा। रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याचं स्वतः नियंत्रण घेण्यापासून ते अगदी कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यापर्यंत AI तंत्रज्ञान आता एक जबरदस्त वरदान बनू शकतं हे बघायला मिळालं। फिटनेस मॉनिटरिंग। आपल्या आयुष्यात AIचा शिरकाव आधी फिटनेस ॲप्समधून झाला। आजकाल ॲपल वॉच किंवा फिटबिटसारखी डिव्हायसेस AIचा वापर करून आपल्या हृदयाचे ठोके, झोप आणि फिटनेस तपासतात आणि एट्रियल फिब्रिलेशन किंवा स्लीप अपनियाची लक्षणं वगैरे लवकर दाखवतात। अनेक जण आजकाल दंडावर ग्लुकोज मॉनिटर लावून त्यांना स्वतःला नक्की कुठल्या वेळी कुठल्या पदार्थांनी आणि कोणती ॲक्टिव्हिटी केल्यावर शुगर त्यांची कमी जास्त होते याची नोंद घेतात। तुमची शुगर जरा जास्त आहे थोडी शतपावली करा किंवा अमुक ही गोष्ट रात्री झोपताना खाऊ नका असा सल्ला ही डिव्हायसेस नेमक्या वेळी देऊ शकतात। त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे तत्त्व सध्या सत्यात उतरत आहे असं म्हणायला हरकत नाही। सिम्पटम चेकर। काही लक्षणं आढळली तर डॉक्टर नसतानाही अनेक हेल्थ चॅटबॉट्स जगभरातल्या लाखो लोकांना ती तपासायला आणि योग्य ते संभाव्य प्राथमिक निदान, सल्ला आणि उपचार शोधायला मदत करतात। काहीजण रोग निदान करण्यासाठी AIसोबत त्यांचे ब्लड रिपोर्ट शेअर करतात। अलीकडेच एका पालकांनी त्यांच्या मुलाचे दुर्मिळ आजाराचे रिपोर्ट्स AIला दिले आणि त्यातून डॉक्टरांच्या नजरेतून सुटलेलं निदान करायला मदत झाली। अर्थात संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहणे योग्य नसलं तरी डॉक्टर नसेल तेथे किंवा दवाखान्यात जाईतोवर त्यांचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो। त्याशिवाय आता AIमुळे वर्षानुवर्षाच्या सर्व हेल्थ डेटाचं संकलन करून एखाद्याची एकूण आरोग्य क्षमता अगदी चांगल्या प्रकारे पडताळता येऊ शकते। अनेक ठिकाणी नवीन पेशंटच्या पहिल्या भेटीत डॉक्टरांनी सुद्धा हा डेटा मागायला सुरुवात केली आहे। ह्या आणि अशा AI मॉडेलसाठी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन आणि त्यांच्यासारखी वैद्यकीय क्षेत्रातली इतर मान्यवर जर्नल्स ट्रेनिंगसाठी वापरली जात आहेत। याशिवाय करोडो लोकांच्या अनुभवावरून आणि डेटावरून प्रशिक्षित केलेली अशी मॉडेल्स आता रोज आणखी हुशार आणि अनुभवी होत आहेत। उदाहरणार्थ 2024 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल यासारख्या संस्थांनी फक्त पेशंटचे डोळे तपासून म्हणजे रेटिनल स्कॅन करून मधुमेहाचा आणि हृदयविकाराचं लक्षण सांगणारं एक ॲप तयार केलं, डॉक्टरांचा असिस्टंट. पेशंटच्या बाबतीत जे फायदे होत आहेत तसेच ते डॉक्टर्सनाही त्यांच्या कामात लागू आहेत. ए आय चलित चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल हेल्थ असिस्टंट्स आता डॉक्टरांनाही त्यांच्या हातातल्या केसेससाठी वैयक्तिक सल्ले देऊ शकतात. पेशंटच्या अवघड केसेस सोडवायला आणि जटिल वैद्यकीय निर्णय घ्यायला अशी ए आय मॉडेल्स मदत करतात. ही साधनं वैद्यकीय माहिती, रुग्णांचा डेटा आणि त्यांच्या पर्सनल स्मार्टवॉचसारख्या डिव्हायसेसचा रिअल टाईम डेटा म्हणजे अगदी आत्ताचा डेटा तपासून योग्य सल्ला देतात. त्यामुळे हजारो पेशंट्सनं तपासत असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांचा गोंधळ उडत नाही. याशिवाय पाश्चिमात्य देशात डॉक्टरांचा बराच वेळ पेशंटची समरी तयार करणे आणि नोट्स ठेवणे यात जातो. आता ए आयमुळे बोलीभाषा वापरून रुग्णांच्या रेकॉर्ड्स ते सहजरित्या हाताळू शकतात. अलीकडेच अमेरिकेतली सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स हेल्थ रेकॉर्ड कंपनी एपेक यांनी मायक्रोसॉफ्टच्या ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन टूल्स वापरून डॉक्टरांच्या कामाचा भार कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांशी त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मदत होईल आणि नोट्स घेता येतील. पारंगत रेडिओलॉजिस्ट. पुढे पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरही ए आयचे अल्गॉरिदम्स एक्सरे, अल्ट्रासाऊंड, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स आणि जिनॉमिक डेटा हे सगळं तपासून मानवाच्या नजरेतून निसटणाऱ्या गोष्टीसुद्धा बारकाईने शोधून काढतात. विशेषतः रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, ऑन्कॉलॉजी यासारख्या क्षेत्रात त्याचा खूप फायदा होतो आहे. गुगल हेल्थच्या डीप माइंड ए आयने तर मॅमोग्रॅममधून कर्करोग शोधण्यात मानवी रेडिओलॉजिस्टपेक्षाही जास्त अचूक कामगिरी केली. त्यामुळे चुकीच्या निदानांचं प्रमाण कमी झालं आणि लवकर उपचार शक्य झाले. याचा अर्थ ए आय तंत्रज्ञान हॉस्पिटलमधल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचंही काम अचूक, गतिमान आणि कार्यक्षम बनवतं आहे. औषध संशोधकांचा मदतनीस. औषध उद्योगाला त्यांच्या संशोधन विकासासाठी प्रचंड खर्च आणि वेळेचा सामना करावा लागतो. बरीच पारंपरिक औषधं बनवायला आणि त्यांची क्लिनिकल चाचणी मान्यता मिळवायला साधारण 12 ते 15 वर्ष आणि अब्जावधी डॉलर्स लागतात. असं असलं तरीही प्रायोगिक औषधांपैकी फक्त 10% औषधं बाजारात पोहोचतात. ए आय आल्यापासून मात्र आता औषधांची आण्विक संयुग तपासून त्यांच्या दुष्परिणामांचा आधीच अंदाज घेऊन आणि क्लिनिकल चाचण्यांसाठी योग्य ते संयोग निवडून अप्रूव्हलचा वेग वाढतो आहे. यामुळे औषधातले रेणू जैविक लक्ष्यांशी कसे काम करतील याचा अंदाज आधीच लावता येतो आणि क्लिनिकल चाचण्याही सुटसुटीत होतात. दुर्धर रोगांचा निवारक. कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि मेंदूच्या आजारांमध्ये लवकर निदान होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. या सर्व व्याधी हे आजचं जगभरातलं मृत्यूचं एक मोठं कारण आहे. या सर्व आजारांमध्ये अगदी जलद निदानापासून ते वैयक्तिकृत उपचारांपर्यंत ए आय या रोगांशी लढण्याची पद्धतच बदलत आहे. मोठमोठ्या टेक आणि हेल्थकेअर कंपन्या आता ह्यात उतरल्या आहेत. प्रचंड गुंतवणूक करून याबाबतीतले मशीन लर्निंग मॉडेल्स, इमेजिंग, जिनॉमिक आणि प्रोटिओमिक डेटा हे सगळं तपासून तसंच वेरेबल्स आणि जेनेटिक स्क्रीनिंगमधला डेटा तपासून या रोगांचा लवकर आणि अचूक शोध लागतो आहे. विशेषतः कर्करोगासारख्या भयानक रोगांमध्ये अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर त्याचं निदान करून ताबडतोब आणि प्रभावी उपचार आता करता येतील. या सगळ्या प्रयत्नांच्या यशाच्या बातम्या यायला आता सुरुवात झाली आहे. सध्याच फ्रीनोम कंपनीच्या रक्त आधारित चाचणीने मशीन लर्निंग वापरून कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणं लवकर शोधली, ज्यामुळे कोलोनोस्कॉपीसारख्या जटिल आणि त्रासदायी प्रक्रियेची गरज कमी झाली. 2024 मध्ये गुगल डीप माइंड त्यांच्या अल्फा फोल्डने प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावून जीवशास्त्रातली एक मोठी समस्या सोडवली. त्यामुळे अल्झायमर्स किंवा कर्करोग यासारख्या आजारांसाठी औषध शोधणं जलद झालं. उदाहरणार्थ इनसिलिको मेडिसिनसारख्या कंपन्यांनी अल्फा फोल्डच्या मदतीने कर्करोगाच्या नव्या उपचारांची रचना काही महिन्यातच केली, ज्याला आधी वर्षानुवर्षे लागायची. 2023 मध्ये फायझर कंपनीने ऑकिन नावाच्या ए आय प्लॅटफॉर्मसोबत काम करून कर्करोगाच्या उपचारांना प्रतिसाद देणारे रुग्ण ओळखले, त्यामुळे चाचण्यांचं काम सोपं आणि यशस्वी झालं. 2024 मधील ग्रेल कंपनीची गॅलरी ब्लड टेस्ट रक्तातल्या डी एन ए तुकड्यांचं विश्लेषण करून एकाच टेस्टमध्ये 50 पेक्षाही जास्त कर्करोगांचा शोध घेऊ शकते आणि तेही लक्षणं दिसण्यापूर्वी. प्रारंभिक चाचण्यांमधून दिसलं की पॅनक्रियाटिक आणि ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे कर्करोग यासारखे कठीण कर्करोग 99% अचूकतेने शोधता येतात. चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेत इन्शुरन्स कंपन्यांनी अशा टेस्टला आता मान्यता दिली आहे, म्हणजे त्यांचा पुढचा खर्च आणि पेशंटचा पुढचा त्रास आता दोन्ही वाचतील. AI वैयक्तिकृत उपचारांमुळे कर्करोगाच्या लढाईत ती क्रांती आणत आहे. रुग्णाचे जेनेटिक प्रोफाईल्स, ट्यूमरची वैशिष्ट्य आणि उपचारांचा इतिहास हे सगळं तपासून ते योग्य ते उपचार सुचवतं. तसेच अल्झायमरसाठी बायोजेनने 2024 बनवलेली AI मॉडेल्स मेंदूच्या स्कॅन आणि डेटा तपासून रोग नक्की किती पसरला आहे हे सांगतात. हृदयरोगात हार्टफ्लोसारख्या कंपनीची साधनं सिटी स्कॅन वापरून धमनी अडथळ्याचं निरीक्षण करतात. शिवाय हे तंत्र संभाव्य गुंतागुंत आणि पुन्हा त्रासाची शक्यता यांचं आधीच भाकीत करतं, त्यामुळे डॉक्टरांना सक्रियपणे पेशंटची काळजी घेता येते. विशाल आणि गुंतागुंतीच्या डेटा सेट हाताळण्याची AIची ही अद्वितीय क्षमता म्हणजे एक वरदानच आहे, ज्यामुळे यापूर्वी बायोमेडिकलमधल्या गुंतागुंतीने झाकलेली अनेक नेमकी कारणं आता समोर येत आहेत. आव्हाने आणि संधी. AIचं भविष्य उज्ज्वल आणि ताकद अफाट आहे. या क्षेत्रातली गुंतवणूक कितीतरी पटींनी वाढून आता अनेक अब्जांपर्यंत गेली आहे, त्यामुळे पुढे चांगले दिवस नक्कीच आहेत. AIच्या क्षमतेवरचा विश्वासही वाढला आहे. अगदी सरकार, संस्था, डॉक्टर्स, पेशंट्स आणि बायोमेडिकल कंपन्या अशा सर्वांकडूनच उत्साह दिसतो आहे. पण या मार्गात अनेक अडचणी असणार आहेत. डेटा गोपनीयता, अल्गोरिदममधला नकळत पक्षपात किंवा असुसंगती आणि अजूनही येऊ घातलेले प्रचंड रेग्युलेटरी अडथळे, या सगळ्यावर आपल्याला मात करावी लागेल. ही मॉडेल्स विविध खंडातल्या लोकसंख्येवर आणि सर्वसमावेशक डेटावर प्रशिक्षित असावी, नाहीतर काही ठिकाणच्या मानव प्रजातींवर चुकीचा परिणामही होऊ शकतो. आफ्रिकेतल्या लोकांवर चालणारं औषध एशियामध्ये चालेलच असं नाही, प्रत्येकाची तब्येत वेगळी, त्यामुळे त्या त्या देशात आणि विविध डेमोग्राफीसाठी चाचण्या करणे अजून तरी टाळता येणार नाही. रोजच्या वैद्यकीय कामात सामावून घ्यायला डॉक्टरांचं प्रशिक्षणही लागेल आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी मजबूत नियमही हवेत. तसेच मशीन्समधून डेटा हॅक होऊ नये म्हणून खूप काळजीही घ्यावी लागेल. काही वेळा मशीन्सवर पूर्ण अवलंबून राहिल्यामुळे आपला कंट्रोल सुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इंटेलिजंट मशीन्स हे आपलं वरदान जरी असलं तरी त्याचा भस्मासुर होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.